नमस्कार, मी संदीप पाटील बोमते. आपण आयोजित केलेल्या उज्जैन महाकाल यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 3000 माता भगिनींना उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन जात आहोत. त्या संदर्भात दिनांक 26/11/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मुकाई माता मंदिर खडकवासला येथे महिलांचा नेहमेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये आपण पास आणि ओळखपत्र देणार आहोत, यात्रेची माहिती देणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींनी उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.